chinimandi.com podcast.
ब्राझीलच्या रायझेन साखर कारखान्यानं केली कारखाना बंद करण्याची घोषणा. संपूर्ण जगभरात साखरेच्या किमतीत होणाऱ्या घसरणीमुळे साखर कारखाने जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहेत. साखरेचा अतिरिक्त साठा, किमतीत होणारी घट यामुळे बरेच साखर कारखाने नाईलाजानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीचा ब्राझीलमधील रायझेन या साखर कारखान्यावरही मोठा परिणाम झाला आहे. साखर आणि इथेनॉलचे प्रमुख उत्पादक असणारी रायझेन कंपनी साओ पावलो या ठिकाणच्या आपल्या बोन रेटिरो कारखान्याला बंद करणार आहे. अर्थात कारखाना बंद होतोय ही घटना पहिलीच नाही. यापूर्वीही दुष्काळानंतर उसाच्या कमी अनुपलब्धतेमुळे 2015 कारखाना बंद पडला होता आणि 2017 पुन्हा सुरूही झाला होता. कारखान्यातील कर्मचाऱ्यांना इतर काम देण्यात येईल असं सांगितल्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक मंदीमुळे ऑगस्ट महिन्यात फ्रान्स साखर कारखाना टेरोस कमोडिटीजनं 2020 केनिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये परिचालन आणि साखर व्यापार बंद करण्याची घोषणा केली होती.